भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय आयुष मिशन परिषद 2025 चं आयोजन केलं असून पुण्याजवळच्या लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये उद्या आणि परवा ही परिषद होणार आहे. या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय आयुष अभियानाच्या माध्यमातून देशातील आयुष सेवा बळकट करणं, योजना यशस्वी करण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन आणि मूल्यांकन करणं, आयुष औषधांची गुणवत्ता सुधारणं आदी विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 जन्मोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीनं 3 मे ते 10 मे या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्थानचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आज ही माहिती दिली. पारायणासाठी 3,500 भाविकांनी नोंदणी केली आहे. या सोहळ्यासाठी आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद आणि ग्रामस्थ एकत्रितपणे नियोजन करत आहेत. ग्रामस्थांनी नियोजनाच्या तयारीसाठी 13 विविध समित्या तयार केल्या आहेत. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा आज सर्वत्र उत्साह आहे. या दिवशी नवीन गृहखरेदी, सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. या निमित्तानं ठिकठिकाणच्या बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण आहे. पुण्यात दगडूशेठ गणपतीला आज 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. गणरायाभोवती आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. तसंच प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेनिमित्त गणेश दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात मोठी गर्दी केली आहे. सामाजिक क्रांतीचे उद्गाते महात्मा बसवेश्वर आणि एकात्मतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे. यानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील सरस्वती सभागृहात प्रकुलगुरू प्राध्यापक डॉ पराग काळकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुण्याच्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर पुणे महापालिकेनं उभारलेल्या विठ्ठलवाडी ते फनटाईम चित्रपटागृहादरम्यानच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन उद्या 1 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सोमवारी या रस्त्यावर नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागलं होतं. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर इथली वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 2032 साली 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीनं शहराच्या भविष्यातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी PCMC@50 शहर नियोजन धोरण राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील विविध घटकातील 20,000 नागरिकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. शहरातील विविध स्वयंसहायता गटातील 250 अधिक महिला हे सर्वेक्षण करणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारं हे सर्वेक्षण 3 आठवड्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या शहर नियोजन उपक्रमात शहरी वाहतूक, पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास अशा महत्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी शौर्याने लढून विजयश्री खेचून आणणारे केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील असिस्टंट कमांडर झिले सिंह यांना आज सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आलं. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक संजय चोरडिया यांच्या हस्ते झिले सिंह यांचा सन्मान करण्यात आला. पुलवामामध्ये माझे सहकारी जखमी होत होते, हुतात्मा होत होते, त्यांच्या त्यागाचा बदला घेण्याची भावना माझ्या मनात होती. जखमी झालो तरी आत्मविश्वास तुटू न देता भारतीय सेना विजयी होईपर्यंत बेभान होऊन लढत राहिलो अशा भावना झिले सिंह यांनी यावेळी व्यक्त केल्या. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर संघटनांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जिजाऊ रथयात्रेचा समारोप उद्याच्या महाराष्ट्र दिनी पुण्यात होणार आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे विजयकुमार ठुबे यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिली आहे. उद्या सकाळी 9 वाजता दापोडी इथून रथयात्रेला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5 वाजता ही यात्रा लाल महाल इथं पोहोचणार आहे. बाणेरगावचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या उत्सवानिमित्त उद्या 1 मे रोजी बाणेर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने गादी प्रकारात विविध गटात या स्पर्धा होणार आहेत. यावेळी महिला कुस्तीचंही आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात उन्हाची काहिली वाढत असून आज कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही साधारण असंच तापमान राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.